तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो।
नमस्कार, मी संदीप खरे आणि तुम्ही ऐकतात मला लाइट्स कॅमेरा ऍक्शन या कार्यक्रमात माझ्या आणि कलाकार श्रुतीच्या समवेत।
ऍक्शन। ज्यांच्या आवाजात आहे रोमॅन्स, ज्यांच्या शब्दांमध्ये असतं बरंच काही खास, या आठवड्यात लाभणार ज्यांचा आपल्याला सहवास। असे ज्यांच्यासाठी शब्द पडतात अपुरे, तसे माझे आवडते आपल्या महाराष्ट्राचे लाडके संदीप खरे स्वितास। हेलो।
हेलो। आणि तू तर कविता करायला लागलीस।
मी फार वाईट आहे शायरीमध्ये, मी कसे शब्दाला शब्द जोडलेत काय सांगू तुला, रात्रभर विचार केला तेव्हा चार लाईन जमल्यात मला। अरे
पण चांगलं चांगलं केलंस तू, यू शुड ट्राय।
पण अर्थात संदीप, तू नेहमीच आयुष्यावर बरंच काही बोलतोस, पण आज तुझ्या आयुष्यावर आम्हाला बरंच काही बोलायचंय। अख्ख्या महाराष्ट्राला तुझा प्रवास जाणून घ्यायचा आहे। पहिली गोष्ट म्हणजे तुझा जन्म जो आहे तो कुठला आहे आणि तुझं नाव कोणी ठेवलं?
माझा जन्म आहे पुण्याचा, मी जन्मलो पुण्यात, वाढलो पुण्यात, राहतो पुण्यात, अभिमान आहे मला त्याचा, कारण पुण्यावरती बरीच टीका होते, ठिकठिकाणी टीका होते, पण मला असं वाटतं की पुणेकर जेवढे पुणेकरांवरती टीका करतात तितक्या चातुर्याने कोणी नाही करू शकत अजूनही। ते आणि त्यावेळेचं सगळं वातावरण, म्हणजे आता खूप चेंज झालं आहे, जरा सिमेंट काँक्रीटचं जंगल झालं आहे, पण त्यावेळेला खरंच एक वाडा संस्कृती म्हणा किंवा सायकल संस्कृती म्हणा, आणि त्यावेळेला टेकड्या खरंच टेकड्या होत्या पुण्याच्या, थंड शहर होतं। नाव माझं ॲक्च्युली आईचं संगीता, वडिलांचं दिलीप आणि माझ्या आजोबाचं परांजपे, सो ते संदीप असं करून ते त्यावेळेला शिवलेलं नाव आहे माझं ॲक्च्युली।
इंटरेस्टिंग।
माझ्या आजीला माझं नाव केदार ठेवायचं होतं आणि माझ्या आईला माझं नाव जानुक ठेवायचं होतं, जानुक राजा होता एक असं, सो ठेवलं असतं बरं झालं असतं, शॉर्ट फॉर्म मला सगळ्यांनी जानू म्हणलं असतं, माझं निम्म काम झालं असतं।
अजून एक फायदा हा झाला असता की ह्याला जर कोणी जानू असा मेसेज केला असता तर बायकोने फार डाऊट घेतला नसता।
खरं आहे, म्हणजे नॉर्मल आहे ना, याच्यात काय, म्हणजे असं एवढं मी एक्सप्लेनेशन देऊ शकलो असतो।
भाग्यवान आहेस तू की पुण्यासारख्या शहरात तुझा जन्म झाला, आणि पुण्याचंही भाग्य की तुझ्यासारखा कविताकार इतका छान उत्तम लेखक आम्हाला लाभला। तर तुझे आई वडील काय करायचे, तुला भाऊ बहीण आहेत का?
मला एक धाकटी बहीण आहे आणि ती न्यू जर्सीला असते, लग्न झालंय तिचं, पेंटर आहे स्वतः आणि शिवाय कथ्थक शिकते ती, सो कलाकार मुळमधलीच आहे ती। आई बाबा माझे, बेसिकली आई माझी शास्त्रीय संगीत शिकलेली आहे, किंवा माझं जे आईकडचे जे सगळे आई बाबा आहेत ते सगळं कलाकार घराणं आहे। माझे आजोबा दयानंद परांजपे ते तबला वाजवायचे, म्हणजे गुलाम रसूल खान साहेब आणि पर्वतकर यांच्याकडे तबला शिकले होते ते। माझे एक चुलत आजोबा होते, ते गजाननराव आठवेंची गाणी वगैरे ते शिकले नव्हते, पण पेटीवरती ते तीन तीन चार चार तास गाऊ शकायचे सगळी गाणी, तोंडपाठ असायची त्यांना ही गाणी सगळी, तर त्यामुळे ते सगळं कलाकारांचंच एक वारसा होता घरामध्ये, आणि ते कुठेतरी आलं असं माझ्यामध्ये, म्हणजे मी काय चाली देतो किंवा गातो थोडं बहुत लिहितो, तर हे सगळं मला असं वाटतं की चालत आलेल्या गोष्टी आहेत। माझे सख्खे बाबा, आता सध्या मी यांच्यावर आहे ते माझे सावत्र बाबा आहेत, म्हणजे माझ्या लहानपणीच माझ्या आईचा डिवोर्स झाला होता, ते जे होते त्यांची ॲड एजन्सी होती, म्हणजे पुण्यातल्या पहिल्या ज्या काही ॲड एजन्सीज होत्या त्याच्यामध्ये हेम्बॉल पब्लिसिटी म्हणून एक गाजलेली ॲड एजन्सी होती, तर ते त्यांची होती, म्हणजे माझ्या आजोबांपासून ती सुरू झाली होती। आणि माझे सध्याचे बाबा जे आहेत ते सुद्धा ॲक्च्युली नाटकामधलेच आहेत खरं, म्हणजे टेक्सटाईल इंजिनियर आहेत ते, पण जागरमध्ये वगैरे त्यांनी नाटकं दिग्दर्शित केलेली आहेत, कामं केलेली आहेत, म्हणजे माधव वजे वगैरे ती जी सगळी जनरेशन होती त्या काळामध्ये ते खूप ॲक्टिव्ह होते ह्याच्यामध्ये, नंतर मग नोकरीच्या ह्याच्यामध्ये बदली झाली वगैरे वगैरे, सो ते त्यांचं मागे पडलं, पण या इज बेसिकली आर्टिस्ट। मला खूप जण आग्रह करायचे की तू गाणं शिक म्हणून, पण माझा ओढा पहिल्यापासून लेखनाकडे आहे, चौथीपासून जी सुरुवात झाली ती अजूनही आहेच आहे, पण हे सगळे काय म्हणतात छंद म्हणूया आपण किंवा आवड जी आहे ना ती सगळ्याच क्षेत्रामध्ये होती मला, म्हणजे इवन शाळेमध्ये असल्यापासून नाटकात कामं करणं, वक्तृत्व स्पर्धा, नाट्यवचन स्पर्धा आणि गायचो, पण ते हौशी याच्यावरती गायचो। कवितेच्या बाबतीत त्याचं असं झालं की मला ज्यावेळेला कविता मी लिहायचो, वृत्तछंदामध्ये लिहायचो, मुक्तछंद लिहायचो, पण काही कविता असं लक्षात आलं की त्या चाली घेऊनच यायला लागल्या, तर मला असं लक्षात आलं की ते जे गाण्याचं माझ्यामध्ये होतं ते कुठेतरी माझ्या कवितेला सुद्धा उपयोगी पडलं। अनेक जणांना माहिती नाही, कारण आता सलीलचे आणि माझे अनेक कार्यक्रम, म्हणजे आता आम्ही आमचा 14वा वर्धापन दिन साजरा करतो आहोत ऑगस्टमध्ये, आयुष्यभर बोलू काहीचा 14 वर्ष झाली जवळजवळ, पण एक आपल्याकडे कसं असतं की स्टेजवरती दिसलं की पटकन गृहित धरलं जातं की सगळ्या चाली सरीलच्या आहेत, पण ज्या चालीत सुचलेल्या कविता आहेत त्या अनेक लोकांना माहिती नाही, अनेक कलाकार मित्रांनाही माहिती नसतं. म्हणजे आता टू नेम फ्यू, आयुष्यावर बोलू काही म्हणल्या ज्या सगळ्याच आहेत, म्हणजे नसं ते घरी तू जेव्हा आहे, आताशा असे मला काय होते, हे सगळ्या चालीमध्ये सुचलेल्या कविता आहेत, ना मंजूर आहे, चाल घेऊन त्याच्या आल्यात. म्हणजे उदाहरणार्थ पहिली जी माझा अल्बम जो होता दिवस असे की, तर त्यावेळेला मी होतो इंजिनिअरिंगला. कसं आहे त्यावेळेची परिस्थिती लक्षात घेतली तर चांगले मार्क पडले तर तुम्ही आयदर डॉक्टर व्हायचं किंवा इंजिनियर व्हायचं. हो, सो दुर्दैवाने मला चांगले मार्क पडले. सो मी गेलो सायन्सला. मी पण मी सांगितलं होतं आईला मी इलेक्ट्रिकलला होतो, की तुला आणून देतो सर्टिफिकेट पण नंतर फ्यूज पण नाही बदलणार आयुष्यात. सो आणि मग सांगायचा मुद्दा की ते इंजिनिअरिंगला विशेषतः जे तिथे सबमिशन नावाचा एक भयंकर प्रकार आहे, तुला माहिती आहे ना. हा, मग एक दिवस आम्ही असे लिहून लिहून वैतागलो होतो मित्र आणि ठरवलं की आता बस या सॅटर्डेला काही करायचं नाही, फेकून द्यायचं सगळं, मस्त कुठेतरी जायचं हॉटेलमध्ये. असं सगळं ठरल्यामुळे मी भयंकर खुश. मग मी सायकल मारत घरी येत असताना या शनिवारी कोणी माझा नाही मी कोणाचा नाही असं एक डोक्यात ओ झाली. आणि बाय द टाइम मी घरी पोहोचेस तर त्याचा दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही, आकाशाच्या छत्री खाली भिजतो, आयुष्यावर हसणे थुंकून देतो, या हसण्याचे कारण उमगत नाही, या हसणे म्हणवत नाही. तर म्हणजे कसं सुरुवात कुठे झाली आणि घरी येस तोर काय त्याच्यामध्ये मिसळलं, तर मला वाटतं सबकॉन्शियस मधनं तुमच्या चालू असतं काहीतरी जे येत राहतं कविता.
लहानपणी कोणत्या गोष्टींसाठी तू रडायचंस, कुठल्या गोष्टीसाठी हट्ट करायचंस हे आम्हाला सांग.
पुस्तक
वाटलंच मला
खूप वाचायचं. म्हणजे केएच वरती 28 ओ आहेत म्हणजे. हा, तर खूप वाचायचो आणि खेळायचो मी, कारण आमचं वाड्यामध्ये छान भरपूर मित्र होते खेळायला. तर बाय चॉईस मी कधी पटकन बॅट देन रॅकेट देन इथे कमी होतं माझं, पुस्तकं दे असं असायचं. सो आई आईने माझी लायब्ररी पण खूप लावली मला वेगवेगळ्या वाचनालय. बरं, पुस्तकं त्याही वेळेला म्हणजे त्या हिशोबाने महागच होती जशी आजही आहेत. तर काय करायचं, मग शेवटी आई रद्दीमधनं किलोवरती पुस्तकं आणायची. आता ज्या वेळेला परवडतात पुस्तकं घ्यायला त्यावेळेला वेगळ्या प्रकारे हट्ट करायला लागतो बायकोशी की आणू दे पुस्तकं मला, आणू दे पुस्तकं मला. ती म्हणते की अरे ऑलरेडी खूप आता झाली आहेत वरती, कपाट भरली आहेत, आता कुठे ठेवू. मग ते चालू असतं, म्हणजे हट्ट पुस्तकांसाठी चालूच आहे अजून.
मला सांग की तुझी शाळा कुठली होती.
मी पहिली ते चौथी रेणुका स्वरूपला होतो, चौथी ते आठवी मी पेरुगेट भावे स्कूलला होतो आणि नववी दहावी मी केली आकुर्डीला महासाकांत विद्यालय म्हणून आहे तिथे केली, जिथे माझा सगळ्यात सिन्सिअरली अभ्यास झाला. म्हणजे पण पनिशमेंट म्हणजे काय व्हायची की मी वाचत बसायचो आणि मग त्याच्यानंतर दिवे बंद केले जायचे की आता उशीर झाला आहे आता झोपा वगैरे आणि सगळे झोपायचे. तर देवघरामध्ये एक छोटासा बल्ब म्हणजे झिरोपेक्षाही मिणमिंट असतो ना आणि पुस्तकं जप्त केलेली असायची. सो मी उठायचो आणि तिथे जी पोथी असायची ती पोथीच वाचत बसायचो मी रात्रभर. मग ते दिसल्यानंतर आणि दुसरी सगळ्यात मी ज्याच्यावर ओरडा खाल्लेला आहे तो म्हणजे शाळा बोलवण्यावरनं. शाळा मला बिलकुल आवडायची, मी गेलो की रमायचो. मी खूप मी वेगवेगळ्या शकली वापरून शाळा बुडवलेली आहे. एक दिवस मी खूप गंभीर चेहरा करून आलो घरी, तर आजी म्हणली काय झालं वगैरे, तर म्हणलं आमच्या शाळेतले शिक्षक गेले वगैरे असं. आजी म्हणली हो का, बरोबर बरोबर, बस बस. पण आई माझी हुशार आहे तर ती म्हणली की काही गेलेली नाही कोणी, मी ते रिक्षे घेऊन ती गेली. तर व्यवस्थित शाळा चालू होती, कुठे काही पाटी लावलेली नाही, शिक्षक गेलेत वगैरे.
तू डायरेक्ट शिक्षकांनाच म्हणजे.
मला ते ऑथेंटिक वाटलं. मग आईने मला प्रिन्सिपलकडे घेऊन गेली, ती म्हणली आवयाला शाळेतच यायचं नसतं. तर ते म्हणले की ठीक आहे, नको येऊ दे, काही प्रॉब्लेम नाही, त्याचा अभ्यास चांगला आहे, तो व्यवस्थित कव्हर करेल, तुम्ही उगाच फोर्स करू नका. असं म्हणल्यावर मी खूप गरीब चेहऱ्याने आईकडे बघितलं असं. तर आई दात ओढ खात होती.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो. दिस इज कलाकार श्रुती. लाइट्स कॅमेरा ऍक्शन कट इट.